भाग 39 फलदायी अलद्रुप होणे मत्ते 7:15-23 गलती दरसपत्र 5:22-23 एव्हान 15:1-8 जेव्हा आपण येशू प्रभूच्या मागे जातो तेव्हा परमेश्वराचा आत्मा आपल्या जीवनात फळ निर्माण करण्याचे काम करतो. पवित्र बायबल आम्हाला सांगते परमेश्वराच्या आत्म्याचे फळ प्रेम आनंद शांती धैर्य भलाई विश्वासू योग्यता नम्रता आणि धीरधाई. येशूने म्हटले आहे की मी द्राक्षवेल आहे, तुम्ही फाटे आहात, तर तुम्ही माझ्यात बनून राहाल तुम्ही जास्त फळ आणले पाहिजे. मेलेले फाटे फळ देत नाहीत, ते आपण जाळले जाईल. येशूची इच्छा आहे की माझ्या शिष्यांनी खूप फळे आणले पाहिजे. तो परमेश्वराचा मान करत आणि दुसऱ्याला सहायता करीत असते.